आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आंध्र प्रदेशांतल्या विशाखापट्टणमान 2,00,000 कोटी रुपया परस चड मोलाच्या प्रकल्पांचे उक्तावण करतले आनी बुन्याद घालतले. भुवनेश्वरांत आज 18व्या प्रवासी भारतीय दिवस परिशदेची सुरवात जाता. एक राष्ट्र एक वेंचणूक संबंधित 2 विधेयकांचेर संयुक्त संसदीय समिती म्हळ्यार जेपीसीची पयली बसका आज जातली. केंद्रान व्ही नारायणन हांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे नवे अध्यक्ष आनी अवकाश विभागाचे सचीव नियुक्ती केल्या. इंडियन सुपर लीग फुटबॉल सर्तीन आज गोंयच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमाचेर एफसी गोवा हैदराबाद एफसी आड खेळटलो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आंध्र प्रदेशांतल्या विशाखापट्टणमान 2,00,000 कोटी रुपया परस चड मोलाचे प्रकल्प राष्ट्राक समर्पित करतले, उक्तावण करतले आनी बुन्याद घालतले. मोदी विशाखापट्टणमा लागसार पुडीमाटका हांगा अत्याधुनिक एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या ग्रीन हायड्रोजन हब प्रकल्पाचो बुन्याद घालतले. नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन खाला हे पयले ग्रीन हायड्रोजन हब आसतले. ह्या प्रकल्पाचेर सुमार 1,85,000 कोटी रुपयांची गुंतवणूक जातली. तशेंच प्रधानमंत्री आंध्र प्रदेशान 19,500 कोटी रुपया परस चड मोलाच्या वेगवेगळ्या रेल्वे आनी रस्तो प्रकल्पांचे उक्तावण करतले, राष्ट्राक समर्पित करतले आनी बुन्याद घालतले. भुवनेश्वरान आज 18व्या प्रवासी भारतीय दिवस परिशदेची सुरवात जाता. 75 देशांतले सुमार 6,000 भारतवंशी हे परिशदे खातीर स्वदेशान येतात. ओडिशा सरकार अनिवासी भारतीयांक राज्यांतल्या गिरेस्त संस्कृतायेची आनी दायजाची झलक सादर करतले. संमेलनाची सुरवात युवा प्रवासी भारतीय दिवसावरवी जातली. राज्य सरकारान युवा वेव्हार आनी खेळां मंत्रालयाच्या सहकार्यान हाचे आयोजन केलां. केंद्रीय मंत्री एस जयशंकर, पवित्रा मार्गरिटा, मनसुख मांडविया आनी रक्षा निखिल खडसे आनी ओडिशाचे मुखेलमंत्री मोहन चरण माझी आज युवा प्रवासी भारतीय दिवसाक हाजीर रावपाचे आसात. एक राष्ट्र एक वेंचणूक संबंधित 2 विधेयकांचेर संयुक्त संसदीय समिती म्हळ्यार जेपीसीची पयली बसका आज जातली. ह्या विधेयकांक अधिकृतपणान संविधान 129वे दुरुस्ती विधेयक 2024 आनी केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक 2024 अशें नाव दिला. कायदो आनी न्याय मंत्रालयाचे विधी खाते प्रतिनिधी वांगड्यांक प्रस्तावित कायद्यांतल्या तरतुदींविशी म्हायती दितले. 39 वांगडी समितीन लोकसभेचे 27 वांगडी राज्यसभेचे 12 वांगडी आसात. फुडल्या संसदीय अधिवेशनाच्या निमाणे सप्तकाच्या पयल्या दिसा मेरेन समिती आपलो अहवाल सादर करतली. ह्या पॅनलान भाजपचे फुडारी पीपी चौधरी, अनुराग सिंग ठाकूर आनी परशोत्तम भाई रुपाला, काँग्रेस फुडारी प्रियंका गांधी आनी मनीष तिवारी, टीएमसीचे कल्याण बॅनर्जी, एनसीपी सपाच्यो सुप्रिया सुले आनी हेर लोकसभेचे वांगडी आसात. राज्यसभेतले भाजपचे घनश्याम तिवारी, भुवनेश्वर कलिता आनी के लक्ष्मण आनी काँग्रेसीचे रणदीप सिंग सुरजेवाला आनी मुकुल बालकृष्ण वासनीक आनी जेडीयूचे संजय कुमार झा आनी वायएसआर काँग्रेसीचे व्ही विजयसाई रेड्डी आनी हेर ह्या संयुक्त संसदीय समितीचे वांगडी आसात. केंद्रीय घर मंत्री अमित शाह हांणी म्हळां 3 नवे फौजदारी कायदे ख्यास्त केंद्रीत नासून पिडीत केंद्रीत आसा आनी तांचो उद्देश बेगीन न्याय सुनिश्चित करप आसा. उत्तर प्रदेशान 3 कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत नवी दिल्लीन उत्तर प्रदेशाचे मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ हांच्या बरोबर जाल्ले नियाळ बसके वेळार तांणी हे सांगले. अंदू मार्च मेरेन उत्तर प्रदेशांतल्या सगळ्या 7 आयुक्तांनी नव्या गुन्यांवकारी कायद्यांची 100% अंमलबजावणी सुनिश्चित करची हाचेर शाह हांणी भर दिलो. उत्तर प्रदेशासारख्या व्हड लोकसंख्या आशिल्ल्या राज्यांनी नवे गुन्यांवकारी कायदे पुरायपणान चालीक लायल्यार पुराय देशान सकारात्मक संदेश वतलो अशें तांणी सांगले. तंत्रगिन्यानाचो वापर वाडोवपाच्या गरजेविशी उलयतना शाह हांणी म्हळे, राज्यांतल्या दरेका जिल्ह्यान एका परस चड फॉरेन्सीक मोबायल व्हॅन उपलब्ध आसपाक जाय. एकूण नोंदणीकृत 0 FIR-पैकी कितल्यो संबंधित राज्यांक हस्तांतरीत केल्या हाचे नियमीत आनी सतत निरीक्षण आसपाक जाय अशें मंत्र्यांनी नमूद केले. तांणी मुखेलमंत्र्यांक दर 15 दिसांनी कायद्यांच्या अंमलबजावणीच्या प्रगतीचो नियाळ घेवपाचे आवाहन केले. तशेंच राज्याचे मुखेल सचीव आनी पुलीस महासंचालक हांकां संबंधित सगळ्या खात्याच्या अधिकाऱ्यांकडे सप्तकांतल्यान 1 फावट नियाळ घेवपाक तांणी सांगले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वयल्यान आयकतात. केंद्रान व्ही नारायणन हांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हळ्यार इस्रोचे नवे अध्यक्ष आनी अवकाश विभागाचे सचीव म्हण नियुक्ती केल्या. नारायणन 14 जानेराक पदभार सांबाळटले ते इस्रोचे सध्याचे अध्यक्ष एस सोमनाथ हांचो जागो घेतले. नारायणन सध्या केरळांतल्या वलियमालान इस्रोच्या द्रव प्रणोदन प्रणाली केंद्र एलपीएससीचे संचालक आसात. रॉकेट आनी अंतरिक्ष यान प्रणोदनाच्या मळार एक नामनेचे शास्त्रज्ञ म्हणून ताका सुमार 4 दशकांचो अनुभव आसा. उत्तर प्रदेश राज्य रस्तो येरादारी महामंडळ प्रयागराजांतल्या महाकुंभ मेला वेळार भक्तांक सुरळीत हालचाल करपाक मेळची हे खातीर इलेक्ट्रीक बशी चलयतले. यात्रेकरूंच्या प्रचंड गर्दीचे वेवस्थापन करपा खातीर महाकुंभ वाठारा भितर 7,000 ग्रामीण बशी आनी 350 शटल बशी तैनात करतले. मजगती उत्तर प्रदेश पुलिसांनी मेला वाठारांत खास करून संगमा भोंवतणी सखोल तपासणी मोहीम सुरू केल्या. केंद्रीय रस्तो येरादारी आनी महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी पुराय भारतांत ड्रायव्हर प्रशिक्षण संस्था म्हळ्यार डीटीआयच्या स्थापने खातीर एक येवजण जाहीर केली. हे येवजणे अंतर्गत डीटीआय स्थापन करपा खातीर प्रोत्साहन आनी ऑटोमेटेड टेस्टींग स्टेशन्स म्हळ्यार एटीएस आनी डीटीआयच्या एकात्मिक पायाभूत सुविधा खातीर अतिरिक्त प्रोत्साहन दितले. पत्रकार परिशदेंत उलयतना तांणी सांगले, देशान कुशळ वाहन चालकांचो उणाव आसा आनी देशान चड वाहन चालक प्रशिक्षण केंद्रां उबारपाक सरकार कटिबद्ध आसा. सगळ्या राज्यांच्या आनी केंद्रशासित प्रदेशांच्या येरादारी मंत्र्यांकडे जाल्ले बसकेन रस्त्याचे सुरक्षेक सगळ्यांत चड प्राधान्य आसा अशें गडकरी हांणी सांगले. येरादारी क्षेत्रांतल्या रुपांतरा विशीं उलयतना तांणी म्हळें, बसकेन देशांतल्या रस्तो आनी येरादारी क्षेत्रांत बदल घडोवन हाडपा खातीर सगळ्या तरांचे प्रस्न उपाय आनी पावलां हांचेर चर्चा जाली. असंघटीत क्षेत्रांतले 30,000 परस चड कामगार दर दिसा ई श्रम पोर्टलाचेर नोंदणी करतात अशें कामगार आनी रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी सांगलें. डॉ मांडविया हांणी काल नवी दिल्लीन ई श्रम पोर्टलाची बहुभाषी कार्यक्षमताय सुरू केली. पोर्टलाचेर नोंदणी केल्यार समाजीक सुरक्षा येवजण्यो आनी उपक्रमांच्या विस्तृत श्रेणींत प्रवेश मेळटलो अशें तांणी ह्या वेळार उलयतना सांगलें. केंद्रीय मंत्र्यांनी सगळ्या असंघटीत कामगारांक तांच्या कल्याणा खातीर उपजिविके खातीर आनी कल्याणा खातीर तयार केल्ल्या विविध सरकारी येवजण्यांचो लाव घेवपा खातीर ई श्रम पोर्टलाचेर नोंदणी करपाचे आवाहन केले. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आनी दिल्ली भाजपचे अध्यक्ष विरेंद्र सचदेव हांणी काल नवी दिल्लीन रेल्वे स्टेशनाचे रेल्वे कुली आनी ऑटो कॅब ड्रायव्हरांक मेळून तांचे प्रस्न आयकले. दिल्ली मंडळ कुली युनियनाच्या 6 मागण्यांचे आनी दिल्ली ऑटो ड्रायव्हर युनियनाच्या 5 मागण्यांचे निवेदन रेल्वे मंत्र्याकडे सादर केले. काळ्या हळडुव्या टॅक्सी आनी ऑटो रिक्षांचं पार्किंग शुल्क उणो करपाची एक मुखेल मागणी वैष्णव हांणी रोखडीच मान्य केली. ऑटो रिक्षा पार्किंग शुल्क 708 रुपया वेल्यान 200 रुपया आनी काळ्या हळडुव्या रंगाचे टॅक्सी पार्किंग शुल्क 1800 रुपया वेल्यान 400 रुपया मेरेन उणे केला. पोर्टर्स युनियन आनी ऑटो ड्रायव्हरांची मागणी बेगीन सुटावी जातली हाची खात्री केंद्रीय मंत्र्यांनी दिल्या. इंडियन सुपर लिगाचो 16वो मॅच वीक आयच्यान सुरू जाता. गोंयच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमाचेर एफसी गोवा पंगड हैदराबाद एफसी आड खेळटलो. हो खेळ सांजे 7:30 सुरू जातलो. गुण तालिकेन एफसी गोवा सध्या 3र्या सुवातेर आसा तर हैदराबाद एफसी 12र्या सुवातेर आसा. वेचणूक आयोगान काल 70 वांगडी दिल्ली विधानसभा वेचणुकेचे वेळापत्रक जाहीर केले. 5 फेब्रुवारीक मतदान जातले, 8 फेब्रुवारीक मतमेजणी जातली. काल नवी दिल्लीत पत्रकारांक संबोधित करतना मुखेल वेचणूक आयुक्त राजीव कुमार हांणी सांगले, ही अधिसुचोवणी 10 जानेराक जारी जातली. नामांकनाची निमाणी तारीख ह्या म्हयन्याची 17 तारीख आसतली. राष्ट्रीय राजधानी दिल्लीन 1,55,00,000 परस चड मतदारां खातीर 13,033 मतदान केंद्रां उपारतले अशें कुमार हांणी सांगले. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आंध्र प्रदेशांतल्या विशाखापट्टणमांत 2,00,000 कोटी रुपया परस चड मोलाच्या प्रकल्पांचे उक्तावण करतले आनी बुनयाद घालतले. भुवनेश्वरांत आज 18व्या प्रवासी भारतीय दिवस परिशदेची सुरवात जाता. एक राष्ट्र एक वेचणूक संबंधित 2 विधेयकांचेर संयुक्त संसदीय समिती म्हळ्यार जेपीसीची पहिली बसका आज जातली. केंद्रान व्ही नारायणन हांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हळ्यार इस्रोचे नवे अध्यक्ष आनी अवकाश विभागाचे सचीव नियुक्ती केल्या. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.